सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये देशभक्ती ही भावना आता प्रत्येकाच्या मनात परत एकदा फुलणार आहे. कारण देशभक्ती कायम ज्यांच्या मनात देशभक्तीचा दिवा तेवत असतो अशा आपल्या देशाचे जवान आणि ह्याच जवानांना सपोर्ट करणारा त्यांचा परिवार, ह्याच परिवारामधल्या महिला, मग ती त्या सैनिकाची आई असेल, बायको असेल, बहीण असेल, मुलगी असेल, प्रत्येक महिलेचं त्या सोल्जरवर प्रचंड प्रेम आणि स्वतःचं हे प्रेम बाजूला ठेवून माझ्या आधी तुझी पहिली प्रायोरिटी जी आहे ती देश आहे आणि नंतर परिवार ही गोष्ट समजून सांगणारी महिला. मॉर्निंग नंबर वन मध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं या प्रत्येक महिलेला सलाम करण्याचा आमचा उद्देश आहे आणि आज सुद्धा आपल्यासोबत अशीच एक अप्रतिमशी पर्सनॅलिटी आहे. कर्नल नरेंद्र त्यागी यांच्या पत्नी सौ प्रवेश त्यागी आज आपल्यासोबत असणार आहेत. कर्नल साहेब रिटायर झाले आहेत पण एकूणच त्यांच्या आयुष्यामधला खूप मोठा कालखंड त्यांनी आर्मीसाठी डेडिकेट केला आहे. त्यांनी खूप छान छान काही गोष्टी केल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी करत असताना कर्नल साहेबांना कायम सपोर्ट करणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रवेशजी यांच्यासोबत आज आपण बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांच्या आयुष्यामधल्या अप्स अँड डाऊन्सबद्दल, त्यांच्या एकूण देशाबद्दलच्या भावनेबद्दल, पाकिस्तानमध्ये जी घटना रिसेंटली घडली आहे ह्या आपल्या ऑपरेशनबद्दल, एका सोल्जरच्या पत्नीला काय वाटतं. त्या एका सोल्जरच्या पत्नी तर आहेच आहे पण त्या एका ऑफिसरची ती मुलगीसुद्धा आहे. मॉर्निंग नंबर वन मध्ये त्यांचे वडील कुठे होते, काय करत होते ते सुद्धा त्यांच्याकडून आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत. थोड्याच वेळात वाय दिस कोलावरी डी फ्रॉम 3 एन्जॉय बजाते राहो.